नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 17व्या ब्रिक्स शिखर सभेत वांटो घेवपा खातीर ब्राझीलातल्या रियो द जानेरोत पावल्यात. प्रधानमंत्री मोदी हांणी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मिली हांचे कडेन फलादीक चर्चा केली. दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंद वाडोवपा खातीर मान्य जाल्यात. अमेरिकेच्या टॅक्सासात अचकीत आयिल्ल्या हुंवाराक लागून 33 जणांक मरण आयला जाल्यार 27 भुरगीं बेपत्ता आसात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 ते 6 दिसां खातीर वायव्य मध्य आणि ईशान्य भारतात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आणि ऑलिंपिक भांगरा पदक विजेतो निरज चोपडान 86.18 मीटर भालो फेक करून पहिली निरज चोपडा क्लासिक 2025 सर्त जिखल्या. आता पुराय खबरो. 17व्या ब्रिक्स शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ब्राझीलातल्या रियो द जानेरो शहरात पावल्यात. रियो हांगा जावपी ब्रिक्स शिखर सभे उपरांत आपूण ब्राझीलाक वतलो आनी थंय राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला द सिल्वा हांचे कडेन उत्पादक चर्चा जावपाची आस्त बाळगिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां. हाका लागून भारत आनी ब्राझील हांचे मदली रणनिती भागीदारी वेपार संरक्षण उर्जा अंतरिक्ष तंत्रज्ञान भलायकी शेतकी आणि लोकांकडेन अशा जायत्या मुखेल क्षेत्रांनी वाढ जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची काल अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मिली हांचे कडेन फलादीक चर्चा झाली. ही भेट 57 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिनाक दिल्ली पहिली द्विपक्षीय भेट आसा. दोनूय फुडाऱ्यांची बसका झाली. उपरांत द्विपक्षीय संबंध आसपावपी प्रतिनिधी मंडळ पावड्यार उलोवणी झाली. वेपार आणि वाणिज्य, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतरिक्ष, भलायकी आणि वखदा सहित मुखेल क्षेत्रांनी सहकार्य वाढोवपाक आणि दोनूय देशांमधली रणनीती भागीदारी अधिक खोलायेन व्हरपाक तांणी मान्यताय दिल्या. अमेरिकेतल्या टॅक्सासात अचकीत आयिल्ल्या हुंवाराक लागून 21 जाणटे आणि 25 परस चड शिबिरार्थींसयत उण्यात उणे 33 जणांक मरण आयला. ताका लागून व्हडा प्रमाणात सोडवणूक यत्न चालू आसात. केर काउंटी शेरीफ लॅरी लेथा हांणी मरण आयिल्ल्या लोकांमदीं 18 जाणटी आणि 14 भुरगीं आसात अशें सांगलां. तशेंच उण्यात उणे 27 जाण बेपत्ता आसा अशेंय तांणी सांगलां. अमरनाथ यात्रेच्या 7208 यात्रेकरूंचो 5वो पंगड आयज सकाळी जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पांतल्यान काश्मीर देंगणात गेला. आयज सकाळी 307 वाहनांचो दळ यात्रेकरू बेस कॅम्पांतल्यान भायर सरलो. ह्या बॅचात 5258 दादले, 1587 बायलो, 30 भुरगीं, 277 साधू आणि 56 साधवी हांचो आसपाव आशिल्लो. हातूंतले 3199 यात्रेकरू बालटाल बेस कॅम्प आणि 4009 यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पांत गेल्यात. थंयच्यान ते पवित्र देवळा कडेन फुडलो प्रवास सुरू करतले. कैलास मानसरोवर यात्रा 2025 यात्रेकरूंचो पहिलो पंगड काल उत्तराखंडातल्या पिठोरागड शारात पावलो. थंय तांकां लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुमाव मंडळ विकास निगमात फुलांच्या हारांनी येवकार दिलो. पारंपारीक चोलिया नाच आणि वेगवेगळ्या सांस्कृतीक सादरीकरणाक लागून यात्रेकरूंक ह्या वाठारातल्या गिरेस्त लोकसंस्कृतायेची झलक पळोवपाक मेळ्ळी. ढोल दमावच्या लयबद्ध संगीतान आणि बमबम भोले ह्या जपान आध्यात्मिक आणि सांस्कृतीक नदरेन जिवंत असे वातावरण निर्माण झाले. यात्रेकरूंक ह्या प्रवासात उमेद जाल्ल्याचे दिसून आयले. गोयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या दिवचल म्हालातल्या विठ्ठलापूर साखळी हांगासल्ल्या श्री विठ्ठल मंदिरात आयज आषाढी एकादशी निमतान विंगड विंगड धार्मीक आणि सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन झाला. ह्या निमतान श्री विठ्ठल मंदिरात सकाळ सावन अभिषेक करपाक भाविक जमल्यात. त्याचप्रमाण दिसभर तरेकवार धार्मीक कार्यावळी आणि सांजे सांस्कृतीक कार्यावळी जाता. तेचप्रमाण दिवचल म्हालात नार्वे, मुळगाव, साखळे, हरवळे ह्या भागांनी लेगीत आषाढी एकादशी निमतान आयज तरेकवार कार्यावळींचे आयोजन जाता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. शेत लागवडीक चालना दिवपाच्या हेतान घोषणा करतना महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगले की फुडल्या 5 वर्सात राज्य सरकार शेतकी क्षेत्रात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करतले. शेतीचो खर्च उणो करून उत्पादकताय वाढोवप हो हेत आसा. ह्या गुंतवणुकीत ड्रीप शिपणावळ प्रणाली, यंत्रणा, शेतकी तळी, पंप आणि हेर घटकांचो आसपाव जातलो. काल सांजे पंढरपूर शेतकी उत्पादन बाजार समितीत जाल्ल्या कृषी पांढरी शेतकी प्रदर्शनाच्या उक्तावण सुवाळ्यात मुखेलमंत्री फडणवीस उलयताले. बाजार समित्यांवरवी विपणन येवजणेतल्यान शेतकारांक पयलीच व्हडा प्रमाणात फायदो मेळटा अशें ताणी सांगले. ग्रामीण सहकारी उदरगत संस्थांचे रुपांतर बहुउद्देशीय संस्थांनी करपाची केंद्र सरकाराची येवजण आसा, जाका लागून तांकां 18 वेगवेगळ्या प्रकारचे वेवसायीक उपक्रम करपाक मेळटले. बाजारपेठ आनी शेतकार हांचे मदीं महत्वाचे घटक म्हणून ह्यो संस्था काम करतल्यो. बऱ्यो सुविधा मेळ्यार शेतकारांक आपले उत्पादन व्हडा प्रमाणात फावो त्या दरात विकपाक मेळटले अशें मुखेलमंत्री फडणवीस हांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 1.4 अब्ज भारतीया वतीन परम पुज्य दलाई लामा हांकां 90व्या वाडदिसा निमतान परबी भेटयल्यो. सोशल मिडियाचेर प्रधानमंत्री मोदीन दलाई लामा हांचेर मोग, करुणा, धीर, नैतिक शिस्त हांचे टिकपी प्रतीक अशें वर्णन केलां. दलाई लामाच्या संदेशाक लागून सगळ्या धर्मात आदर आनी तोखणाय जाल्या अशें प्रधानमंत्र्यांनी नदरेक हाडले. दलाई लामा हांकां बरी भलायकी आनी दीर्घ आयुष्य लाभचें अशें तांणी मागणें केलां. प्रख्यात विचारवंत आणि शिक्षक तज्ज्ञ डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां आयज तांच्या जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आदरपूर्वक श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की डॉ मुखर्जी हांणी देशाचो मान, स्वाभिमान आणि अभिमान राखपा खातीर आपलो जीव ओपलो. विकसित आणि आत्मनिर्भर भारता खातीर डॉ मुखर्जींचे आदर्श आणि तत्वां ही अमूल्य असात असे मोदी हांणी सांगले. अशुरा ए मोहर्रम आयज देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी व्हडा श्रद्धेन मनयतात. मोहर्रमाच्या 10व्या दिसा अशुरा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हजरत इमाम हुसेन हांणी केल्ल्या बलिदानाचो उगडास काढला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की हजरत इमाम हुसेनान आपल्या नितीच्या वचनबद्धतेचेर भर दिलो आनी लोकांक संकश्टा मुखार सत्य तिगोवन दवरपाची प्रेरणा दिल्या. ऑलिंपिक भांगरा पदक विजेतो निरज चोपडान आपली अपवादात्मक फॉर्म चालू दवरून निरज चोपडा क्लासिक 2025ची उक्तावण आवृत्ती जिखल्या. निरज चोपडान काल सांजे बंगळुरूच्या श्री क्रांतीरावा स्टेडियमात जाल्ल्या क्लासिक 2025 सर्तीत संवसारीक एथलेटिक्स भांगरा पावड्यार सर्तीची उक्तावणाची आवृत्ती जिखली. ताणें 86.18 मीटर बेस्ट थ्रोचो खिताब जिखला. केनियाचो जुलियन येगो दुसरो जाल्यार श्रीलंकेचो रुमेश पथिरागेन 3रो क्रमांक मेळयलो. चोपडान आपल्या दुसऱ्या यत्नान 82.99 मीटर भालाफेक करून फुडाकार घेतलो. उपरांत तिसऱ्या यत्नात सगळ्यात मुखार भालाफेक करून 86.18 मीटराची नोंद केली. फुटबॉलात चियांग माई स्टेडियमाच्या 700व्या वर्धापन दिसा जाल्ल्या AFC बायलांच्या आशियाई कप 2026 पात्रताय गट बी मॅचीत भारतीय पंगडान यजमान थायलंडाक 2-1 अशें हारयले. फुडल्या वर्सा जावपी मुखेल सर्ती खातीर भारतीय पंगड आतां पात्र थारला. टेनिसात भारताचो युकी भांबरी आणि ताचो अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे हाणें विंबल्डन 2025 ग्रँड स्लॅमात काल लंडनात जाल्ल्या खेळात जैत मेळयला. ह्या जोडयेन आतां दादल्यांच्या दोट्टी सर्तीच्या 3ऱ्या फेरयेंत पावल घाला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 ते 6 दिसांत वायव्य मध्य आणि ईशांत भारतात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज हिमाचल प्रदेशाच्या कांय सुवातींनी आणि फुडल्या 2 दिसांत मध्य महाराष्ट्राच्या घाट वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. ह्या म्हयन्याच्या 11 तारखेमेरेन उत्तराखंड, उदेंत राजस्थान, उत्तर प्रदेश आणि अस्तंत राजस्थानात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. हरियाणा, चंडीगड, पंजाब आणि उत्तर प्रदेशातय ह्या म्हयन्याच्या 10 तारखेमेरेन एकसुरेपणान पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 7 दिसांत कोंकण आणि गोंय आणि गुजरात वाठारांनी पावस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 17व्या ब्रिक्स शिखर सभेत वांटो घेवपा खातीर ब्राझीलातल्या रियो द जानेरोत पावल्यात. प्रधानमंत्री मोदी हांणी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मिली हांचे कडेन फलादीक चर्चा केली. दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंध वाडोवपा खातीर मान्य जाल्यात. अमेरिकेच्या टेक्सासात अचकीत आयिल्ल्या हुंवाराक लागून 33 जणांक मरण जाल्यार 27 भुरगीं आसात बेपत्ता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 ते 6 दिसां खातीर वायव्य मध्य आणि ईशान्य भारतात उटंगराचो पावस पडपाचो उक्तायला अदमास. आणि ऑलिम्पिक भांगरा पदक विजेतो निरज चोपडान 86.18 मीटर भालो फेक करून पहिली निरज चोपडा क्लासिक 2025 सर्त जिखल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.